आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्यात येत आहे। ठळक बातम्या। युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला तीन कर्तव्यांवर भर देणारा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांच्याकडून लोकसभेत सादर। देशातील शहरांमधील विकासाला जोडणारी मुंबई पुणे पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वेची घोषणा। विकसित भारताच्या गरुड झेपेचा हा अर्थसंकल्प असल्याची पंतप्रधानांची प्रतिक्रिया। मुंबई पुणे पुणे हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे राज्यात जीडीपीत मोठी वाढ होण्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। आणि सर्व समाज घटकांना निराश करणारा दिशाहीन अर्थसंकल्प असल्याची विरोधकांची अर्थसंकल्पावर टीका। आता सविस्तर बातम्या। देशातल्या युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला। त्यात आर्थिक वृद्धीदर वाढविणे, नागरिकांचं कौशल्य विकसित करणे आणि सर्व नागरिकांना सोयीसुविधा सवलतींचा पुरेपूर लाभ देणे या तीन कर्तव्यावर आधारित हा अर्थसंकल्प असल्याचं त्या म्हणाल्या। 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 53,00,000 कोटींचा हा अर्थसंकल्प आहे। या वर्षात सरकारला 36,00,000 कोटी रुपये एकूण महसूल मिळेल। त्यातले 28,70,000 कोटी रुपये कर वसुलीतून मिळतील। येत्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट 4.3% राहील असा अंदाज आहे। चालू आर्थिक वर्षात ती चालू वर्षीच्या 4.4% राहण्याची शक्यता आहे। चालू आर्थिक वर्षासाठीचा कर संकलनाचा सुधारित अंदाज 34,00,000 कोटी तर व्ययाचा सुधारित अंदाज 49,60,000 कोटी रुपये असा व्यक्त केला आहे। 16व्या वित्त आयोगाचा अहवालही त्यांनी आज लोकसभेत सादर केला। यंदाच्या अर्थसंकल्पात सिटी इकॉनॉमिक रिजन अर्थात शहरी आर्थिक क्षेत्रांचा विकास करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली। त्यासाठी प्रत्येक क्षेत्राला 5 वर्षात 5,000 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे। याशिवाय दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरं तसंच तीर्थस्थळांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे। देशभरात दळणवळण सुविधा मजबूत करण्याच्या उद्देशानं विविध महानगरं जोडणाऱ्या रेल्वेच्या 7 हायस्पीड कॉरिडॉर्सची घोषणा आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली।
In order to promote environmentally sustainable passenger systems, we will develop 7 high-speed rail corridors between cities as growth connectors, namely Mumbai to Pune, Pune to Hyderabad, Hyderabad to Bengaluru, Hyderabad to Chennai, Chennai to Bengaluru, Delhi to Varanasi, Varanasi to Siliguri.
देशातल्या महत्वाच्या औद्योगिक कॉरिडॉर्सच्या जवळ 5 शैक्षणिक परिसर विकसित करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली। विविध विद्यापीठं, महाविद्यालय, संशोधन संस्था, कौशल्य केंद्राची संकुल इथं सुरू होतील। विज्ञान, तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि गणित या क्षेत्रामध्ये विद्यार्थिनींचा सहभाग वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्यासाठी वसतिगृह केलं जाणार आहे। मुंबईतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून 15,000 माध्यमिक शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये AVGC अर्थात अॅनिमेशन व्हिज्युअल ग्राफिक्स आणि कॉमिक्स कंटेंट क्रिएटर लॅब सुरू केल्या जाणार असल्याची घोषणा आहे। ज्येष्ठ नागरिकांना, आरोग्य सुविधा पुरवणाऱ्यांना योग तसंच वैद्यकीय उपकरणं वापरण्याचं प्रशिक्षण देऊन येत्या काळात अशा 1.5 लाख काळजी वाहकांना प्रशिक्षित करण्याचं ध्येय अर्थमंत्र्यांनी आज जाहीर केलं। आयुर्वेदाला चालना देण्यासाठी 3 नव्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांची स्थापना केली जाणार आहे। पशुवैद्यकीय क्षेत्रातही अतिरिक्त महाविद्यालयं सुरू केली जाणार आहेत। दिव्यांग नागरिकांना माहिती तंत्रज्ञान, आदरातिथ्य, खाद्यपेय क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारमार्फत विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे। दिव्यांग सहारा योजना सुरू करून या नागरिकांना कृत्रिम अवयव पुरवणं, त्यांच्यासाठी विशेष मॉल सुरू करणं यासह विविध योजना सरकार राबविणार आहे। निवडक 20 पर्यटन स्थळांवर 10,000 गाईड्स करिता प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी अर्थसंकल्पात मांडला। यंदाचा अर्थसंकल्प हा 2047 विकसित भारताच्या गरुड झेपेचा हा एक सशक्त आधार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। सुधारणांच्या प्रक्रियेला ऊर्जा आणि गती देण्याचं काम हा अर्थसंकल्प करणार आहे असं ते म्हणाले।
आज भारत जिस रिफॉर्म एक्सप्रेस पर सवार है, इस बजट से उसे नई ऊर्जा, नई गति मिलेगी। जो पाथ ब्रेकिंग रिफॉर्म्स किए गए हैं, वो एस्पिरेशन से भरे हुए भारत के साहसिक टैलेंटेड युवाओं को उड़ने के लिए खुला आसमान देते हैं।
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर वर्षा निवासस्थानी इथं माध्यमांशी संवाद साधताना विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे, मुंबई पुणे हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे राज्यात जीडीपीत मोठी वाढ होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली।
अनेक वर्षाची जी मागणी होती मुंबई पुणे हायस्पीड कॉरिडॉर, त्याची घोषणा झाली आहे। पुणे हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं जे क्षेत्र आहे त्याला त्याचा एक मोठा फायदा आणि मराठवाड्याच्या क्षेत्राला देखील त्याचा एक फायदा होईल। अशा प्रकारचा एक हायस्पीड कॉरिडॉर हा होतोय, त्यामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था पुन्हा एकदा भारत प्रस्थापित झालेला आहे 7% ग्रोथ रेटमुळे। आणि हे सगळं करत असताना ती तूट ही 4.5% आत आणण्यात पुन्हा एकदा अर्थमंत्र्यांना यश मिळालेलं आहे।
तसेच येत्या 5 वर्षात प्रत्येक ग्रोथ हबसाठी 5,000 कोटी रुपये दिले जाणार असल्यानं मुंबई महानगर, पुणे महानगर आणि नागपूर महानगराला मोठा फायदा होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। भारताला जागतिक बायोफार्मा उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी पुढील 5 वर्षांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह बायोफार्मा शक्ती ही योजना मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद असे 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर यातून विकसित करण्याची भारताची निर्धार शक्ती असल्याचं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली। मुंबईतील भाजपा प्रदेशाध्यक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। देशातल्या खऱ्या समस्यांवर या अर्थसंकल्पानं कानाडोळा केल्याची प्रतिक्रिया लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली आहे। तर या अर्थसंकल्पात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय आव्हानांवर कुठलाही पर्याय सुचवलेला नसल्यानं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, एससी, एसटी, ओबीसी, आर्थिक मागास आणि अल्पसंख्याकांचा यात उल्लेखही नसल्याचं ते म्हणाले। तर हा अर्थसंकल्प कोणत्याही समाज घटकाचे समाधान करणारा नसून केवळ मोठे आकडे आणि दावे मांडण्यापुरताच मर्यादित आहे अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली।
बेरोजगारांना, मध्यमवर्गीयांना, शहरी भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काहीही दिलेलं नाही। सर्वांच्या हातावर तुरी टेकवण्याचं काम हे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून झालेलं आहे। ना रोजगारांची गॅरंटी आहे, ना शेतमालाचा हमी भाव आहे, ना शहरीकरणाच्या वाढत्या समस्यांच्या अनुषंगानं दिलासा आहे।
सरकार 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर येतील असा दावा करत आहे, मात्र प्रत्यक्षात 80 कोटी जनतेला 5 किलो धान्य द्यावे लागत आहे। 25 कोटी लोकांची गरिबी कशी संपेल हा मोठा प्रश्न आहे। महागाई आटोक्यात आणण्यासाठी कोणतेही ठोस धोरण दिसत नसल्याचं सपकाळ यांनी स्पष्ट केलं आहे। तर हे बजेट केवळ काही मोजक्या उद्योगपतींच्या फायद्याचे असून देशाच्या अन्नदात्याला मात्र पुन्हा एकदा वाऱ्यावर सोडलं आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली। येत्या नवीन आर्थिक वर्षापासून देशात नवीन प्राप्तीकर कायदा लागू होणार आहे, त्यात प्राप्तीकराचे नियम आणि परताव्याचे अर्ज सुलभ केले असून लवकरच ते उपलब्ध होतील। सर्वसामान्य नागरिकांना सुलभरित्या भरता येतील अशा रीतीने हे अर्ज तयार केल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली। ITR 1 आणि ITR 2 हे अर्ज भरणाऱ्यांना 31 जुलैपर्यंत हे अर्ज भरावे लागतील, इतरांना मात्र 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून मिळणार आहे। सुधारित आयकर विवरणपत्र आता नाममात्र शुल्क भरून 31 डिसेंबरऐवजी 31 मार्चपर्यंत भरता येईल। शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना आता डिपॉझिटरीकडे एकदाच 15G किंवा 15H अर्ज भरता येणार आहे। हाच अर्ज गुंतवणूक केलेल्या सर्व कंपन्यांना पुरवला जाईल। याशिवाय TCS, TDS यातही काही सुधारणांची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात झाली। तसंच करचोरीच्या काही प्रकरणांमध्ये दंड भरून नागरिकांना मुक्त होणार येत आहे। सहकारी संस्था, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, डेटा सेंटर स्थापन करणाऱ्या कंपन्यांना आयात कर सवलत जाहीर झाली आहे। शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला 3 कर्तव्यावर भर देणारा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांच्याकडून लोकसभेत सादर। देशातील शहरांमधील विकासाला जोडणारी मुंबई पुणे, पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वेची घोषणा, विकसित भारताच्या गरुड झेपेचा हा अर्थसंकल्प असल्याची पंतप्रधानांची प्रतिक्रिया, मुंबई पुणे, पुणे हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे राज्यात जीडीपीत मोठी वाढ होण्याची मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि सर्व समाज घटकांना निराश करणारा दिशाहीन अर्थसंकल्प असल्याची विरोधकांची अर्थसंकल्पावर टीका याबरोबर। याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.